एक साखर बाई प्रश्न विचारतो ह्याच घडीला, प्रश्नाचे उत्तर तू द्यावे मला। जमत अग्नी रेणुका राहती पर्वताला, इंद्रदेव येतो दर्शनाला, काय काय भेट वस्तू देऊन गेला, सांगावे तू बसून ह्या सभेला।
सिद्धाचल पर्वतावर रोग राहू लागली अशा वेळेला, इंद्रदेवानी तो दर्शनास आला, भेट वस्तू अशा दिल्या त्या दोघाला। कल्पवृक्ष आणि चिंतामणी कामधेनू मदतीसाठी साये झाले त्या दोघाला।
पोत आराती मेळ्यात ह्याला मी जोडीन।